रामो विग्रहवान धर्महा, स्वप्नपूर्ती भव्य राम मंदिर निर्माणाची. भाग तिसरा. अयोध्येचे आध्यात्मिक महत्व. अयोध्या या नावाचा शाब्दिक अर्थ आहे जी नगरी युद्धात जिंकून घेणे शक्य नाही. वैदिक आणि पौराणिक ग्रंथांमध्ये हा अर्थ वारंवार आला आहे. जैन आणि बौद्ध ग्रंथांनी सुद्धा अशा स्वरूपाचा अर्थ स्पष्ट केला आहे. जैन आचार्य जिनसेन यांनी आपल्या आदिपुराण या ग्रंथामध्ये शत्रूंसाठी अजिंक्य आहे म्हणून ती अयोध्या असा उल्लेख केला आहे. तर बुद्धघोष यांनी फेनबिंदू पमसुत्तावर भाष्य करताना कोणत्याही पद्धतीने लढून जिंकणे शक्य नाही म्हणून ती अयोध्या असा उल्लेख केला आहे. अयोध्या या नावाचा आध्यात्मिक विग्रह स्कंदपुराणामध्ये आला आहे. अयोध्या या नावातल्या अ या अक्षराने ब्रह्मदेवाचा बोध होतो. य हे अक्षर विष्णुवाचक आहे तर ध हे अक्षर भगवान शंकरांच्या रुद्ररूपाचे बोधक आहे. त्या अर्थाने अयोध्या नगरी तिन्ही देवांच्या अधिवासाची नगरी आहे. हिंदू धर्मियांना प्रातस्मरणीय असलेल्या सात नगरांची सांगड योगमार्गात मानलेल्या शरीरातील चक्रांशी घालण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अयोध्येचा संबंध मानवी शरीरातील तिसरे चक्र असलेल्या मणिपूर चक्राशी जोडलेला आहे. मणिपूर चक्र आपल्या देहातील नाभीपाशी आहे. हे चक्र आनंद औदार्य तसेच लालसा आणि मत्सर या भावभावनांशी जोडलेले आहे. या सर्व भावभावना अयोध्येशी जोडलेल्या आपल्याला आढळतील. आद्य शंकराचार्यांनी देवी त्रिपुरा सुंदरीचे स्तवन करण्यासाठी लिहिलेल्या सौंदर्य लहरी काव्यात देवीच्या विविध अंगांना विविध नगरांची उपमा दिली आहे. यामध्ये अयोध्येचा उल्लेख आहे. अशा रीतीने आध्यात्मिकदृष्ट्या अयोध्या नगरीचे महत्त्व वर्षानुवर्ष कायम असल्याचे लक्षात येते. संकलन डॉक्टर सचिन वसंतराव लादे, पंढरपूर. निर्मिती विश्वसंवाद केंद्र, पुणे. सादरकर्ता देवदत्त भिंगारकर.